विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची ही आहे यशवाणी. ज्ञानगंगा घरोघरी आणि कानोकानी हे ब्रीद असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं वेब रेडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत विविध विषयांचं तज्ज्ञांकडून मार्गदर्शन अगदी घरच्या घरी उपलब्ध करून दिलं आहे. यशवाणी या वेब रेडिओसाठी आपण लॉग ऑन केलंय ycmou.digitalyuniversity.ac या वेबसाईटवर. रोज दुपारी 12 वाजेपासून आपण आमचं प्रक्षेपण ऐकू शकता. मित्रांनो आजचा आपला विषय आहे ओलिगोपॉली अल्प जनाधिकार. या विषयासाठी आपल्याला तज्ज्ञ म्हणून लाभलेले आहेत डॉ उमेश राजदेरकर सर. मानव्य विद्या आणि सामाजिक शास्त्रे या विद्याशाखेचे हे संचालक आहेत आणि दूरशिक्षणात पदवी आणि अर्थशास्त्रात पीएचडी त्यांनी ग्रहण केलेली आहे. अर्थशास्त्रात अनेक त्यांची पुस्तकं उपलब्ध आहेत आणि अध्ययन क्षेत्रात गेल्या 20 वर्षांपासून ते कार्यरत आहेत. ऑडिओ व्हिडिओ आणि ट्रेनिंगमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. डॉ उमेश राजदेरकर सर तुमचं मनपूर्वक स्वागत.
धन्यवाद.
सर आपला आजचा विषय आहे ओलिगोपॉली म्हणजे अल्प जनाधिकार, त्याबद्दल आपण विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार आहात?
थोडस या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी विद्यार्थ्यांना थोडं मागे घेऊन जाईल आणि आपण बाजाराचे जे प्रकार पाहिलेले होते जे अभ्यासलेले होते त्याच्याबद्दलच थोडस मी विद्यार्थ्यांना त्याची आठवण करून देईल. आपण बाजाराच्या स्पर्धेनुसार जे प्रकार पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला प्रकार पूर्ण स्पर्धेचा पाहिला की ज्याच्यामध्ये वस्तू एजन्सी असते, ग्राहकांची संख्या मोठी असते, वस्तूची किंमत समान असते, विक्रेत्यांना बाजारात प्रवेश करण्याचं किंवा बाजार सोडून जाण्याचं स्वातंत्र्य असतं आणि या बाजाराचे काही फायदे काही तोटे पण आपण त्या ठिकाणी पाहिले. दुसरा बाजार पाहिला आपण मक्तेदारीचा बाजार की ज्याच्यामध्ये एकच विक्रेता असतो, एकच पुरवठादार असतो आणि तो अशा वस्तूचं उत्पादन करतो की ज्याला पर्यायी नजीकची पर्यायी वस्तू उपलब्ध नसते, त्याच्यामुळे ग्राहकांना त्याच्याकडून वस्तू खरेदी करण्याशिवाय पर्याय नसतो. मक्तेदार प्राइस डिस्क्रिमिनेशन किंवा मूल्यभेद करून ग्राहकांना एकच वस्तू वेगवेगळ्या किमतींना उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्याच्यामुळे मूल्यभेद हे मक्तेदारीचं एक वैशिष्ट्य ठरतं. आपण पाहिलं की मूल्यभेद करताना ग्राहकांमध्ये संपर्क येता कामा नये आणि मक्तेदारालाही बाजारपेठाचं अशा रीतीने वर्गीकरण करता आलं पाहिजे की ज्यातून त्याला त्याच्या मनामध्ये किंवा त्याने निश्चित केलेली जी किंमत आहे ती किंमत त्याला प्राप्त होईल. आता या ठिकाणी ज्या वेळेला मूल्यभेद मक्तेदार करू लागतो तेव्हा तो यशस्वी होईल का नाही याच्याबद्दल देखील मोठी शंका निर्माण होते आणि त्यामुळे मक्तेदाराला बाजारपेठेमध्ये वस्तूच्या मागणीची लवचिकता आणि तो करत असलेल्या बाजाराचं वर्गीकरण याचा फार काळजीपूर्वक विचार हा करावा लागतो. आता आपला एक असा समज आहे की मक्तेदारी ही वाईटच आहे आणि त्यामुळे ती असता कामा नये, पण अनेक वेळा असं होतं की जर एखादी वस्तू अशी असेल की जिच्याकरता खूप प्रचंड प्रमाणात गुंतवणूक आवश्यक असेल तर तेवढी गुंतवणूक करणं अनेक लहान व्यावसायिकांना शक्य होत नाही आणि मग अशा वेळेला एकच उत्पादक किंवा एकच पुरवठादार त्या ठिकाणी गुंतवणूक करतो आणि आपल्याला ती वस्तू प्राप्त करता येते. उदाहरणार्थ रेल्वे झालं किंवा वीज पुरवठा झाला याच्यामध्ये आज सरकारच त्या ठिकाणी मक्तेदार आहे, परंतु सरकारचं उद्देश हे सामाजिक कल्याणाचं असल्यामुळे सरकारला ग्राहकांचं शोषण हे करता येत नाही. म्हणून आपण पाहतो की रेल्वेला तोटा होतो तरी देखील रेल्वे आज ग्राहकांना सेवा पुरवत आहे. जर या ठिकाणी खासगी मक्तेदार असता तर त्यांनी ही सेवा केव्हाच बंद करून टाकली असती. त्याच्यामुळे मक्तेदारी वाईट हे सरसकट विधान न करता ज्या ठिकाणी ग्राहकांचं शोषण होत नाही परंतु त्यांना ती वस्तू वाजवी दरामध्ये उपलब्ध होऊ शकते अशा प्रकारची मक्तेदारी ही चांगलीच असते. आता अलीकडच्या काळामध्ये रेल्वेलाही कॉस्ट बेनिफिटचं त्या ठिकाणी नियम लावा असं बोललं जात आहे किंवा ज्या ठिकाणी ज्या मार्गांवर तोटा होतो त्याचा पुनर्विचार करा असंही त्या ठिकाणी होतंय. अलीकडेच किंमत म्हणजे याची वाढ झालेली आहे, तिकिटामध्ये वाढ झालेली आहे. परंतु या सर्वांचा जरी विचार केला तरी सामान्य माणसाला वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देण्याचं जे ध्येय आहे रेल्वेचं ते आपल्याला दृष्टीआड करता येणार नाही. म्हणजेच अर्थशास्त्राचे जे नियम आहेत ते नियम अंतिमता मानव कल्याणामध्ये किती वाढ होते आणि मानवी कल्याणाची हानी तर होत नाही ना, या दोन निकषांवरच त्या ठिकाणी ते आधारलेले असतात आणि ते तसेच हवे. जर तुम्ही उदाहरणार्थ शिक्षणामुळे आपल्याला तोटा होतो किंवा शिक्षणाचा पुरवठा करणं फायदेशीर ठरत नाही असं म्हणून जर सरकारी शाळा बंद केल्या तर त्याला काही अर्थ नाही. कारण तुमची जी मनुष्यबळ आहे, जे मॅनपॉवर आहे, ते शिक्षित करणं हे सरकारचं कामच आहे आणि खासगी शाळांमधल्या फी ज्या आहेत त्या आज परवडणाऱ्या नाहीत
सामान्य
त्याच्यामुळे मक्तेदारी वाईट जेव्हा असं म्हणतो त्यावेळेला त्या सेवेचं स्वरूप, त्याचं किंमत धोरण आणि अंतिमता ग्राहकांना होणारे फायदा या तीन गोष्टी पाहिल्यानंतरच आपण असं विधान करणं हे आवश्यक आहे. आता आपला आजचा जो विषय आहे तो अल्पजनाधिकार किंवा ऑलिगोपॉली मार्केट अशा स्वरूपाचा आहे. आता ऑलिगोपॉली मार्केटमध्ये काय असतं की काही अल्प उत्पादक मग ते दोन असतील, तीन असतील, चार असतील, पाच असतील, हे उत्पादक बाजारामध्ये कार्यरत असतात आणि ते वस्तूचा पुरवठा करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये जी स्पर्धा असते ती स्पर्धा ही थोडक्या लोकांमध्येच त्या ठिकाणी सीमित असते. आपण पाहिलं पूर्ण स्पर्धेमध्ये अनेक विक्रेते असतात, अनेक ग्राहक असतात, त्याच्यामुळे स्पर्धा ही अनेक विक्रेत्यांमध्ये विभागली जाते. मक्तेदारीमध्ये स्पर्धकच नसतो, तो एकटाच असतो, तो जे ठरवेल, जे धोरण ठरवेल किमतीविषयी, पुरवठ्याविषयी, उत्पादनाविषयी, त्याच्यावर अंकुश ठेवणार कोणी नसतं. त्यामुळे मक्तेदाराला पाहिजे ती किंमत त्या ठिकाणी आकारता येते किंवा तशी परिस्थिती त्याला उपलब्ध असते. पण अल्पजनाधिकार बाजारपेठेमध्ये एकापेक्षा अनेक उत्पादक असतात पण त्यांची संख्या मर्यादित असते, त्यामुळे पूर्ण स्पर्धा इतकी नसते खूप आणि मक्तेदारी इतकी कमी पण नसते. पूर्ण स्पर्धेपेक्षा कमी असते आणि मक्तेदारी इतकी कमी पण नसते, तर ती संख्या साधारणपणे दोनपेक्षा जास्त, तीन, चार, पाच, सहा अशी असते. आता ही अल्पजनाधिकार बाजारपेठ जी असते त्याच्यामध्ये दोन त्या ठिकाणी वर्गीकरण असतं. पहिलं म्हणजे एकाच स्वरूपाच्या वस्तूचं उत्पादन करणारा अल्पजनाधिकार आणि किंमत भेद किंवा त्या ठिकाणी वस्तूमध्ये भेद जो असतो, म्हणजे एकच वस्तू पण तिचं स्वरूप वेगळं, तिची गुणवत्ता वेगळी, तिचा आकार वेगळा, तिचा वास वेगळा, अशा स्वरूपाचा वस्तूभेद देखील त्या ठिकाणी असतो. म्हणजे अल्पजनाधिकार बाजारपेठेमध्ये एक समान वस्तू असणारी बाजारपेठ आणि दुसरी वस्तू विभेदीकरण असणारी, प्रॉडक्ट डिफरंटिएशन असणारी बाजारपेठ अशी असू शकते. आता हे डिस्टिंक्शन जे आहे हे सैद्धांतिक किंवा थेरॉटिकल आहे. आता अल्पजनाधिकार बाजारपेठेमध्ये होतं काय की जो उत्पादक असतो, एक उत्पादक, त्याला आपल्या ग्राहकांकरता जे काही उत्पादनाचं आणि किमतीचं धोरण ठरवायचं आहे ते ठरवताना त्याला अन्य उत्पादकांचा विचार करावा लागतो. आणि त्यामुळे समजा आपण एखादं धोरण आखलं आणि एखादं धोरण राबवलं तर त्याचा दुसरा उत्पादक त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल याचा त्याला अगोदर विचार करावा लागतो आणि तो विचार करूनच मग उत्पादन आणि किंमत विषयीचं धोरण हे त्याला ठरवायला लागतं. म्हणजे त्याने जर असं ठरवलं की आपण उत्पादन दुप्पट करावं पण त्याच वेळेला इतर विक्रेत्यांनी देखील त्याला फॉलो केलं, म्हणजे त्याच्याच प्रमाणे उत्पादन दुप्पट केलं,
तर त्याला नुकसान होऊ शकतं.
तर त्याला उत्पादन दुप्पट करून वस्तू कमी किमतीला विकून काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे आपला प्रतिस्पर्धी काय करत आहे याच्यावर त्याला फार बारीक नजर ठेवायला लागते. आणि प्रत्यक्षामध्ये आपल्याला असा बाजार आढळून येतो, म्हणजे मोटार कंपन्यांचं आपण जर उदाहरण घेतलं तर एक 5-6 कंपन्या आज भारतामध्ये त्या ठिकाणी ऑपरेट करतायत, त्या आपल्या वस्तूचा पुरवठा करतायत. आता जर मारुती उद्योगाने आपल्या वस्तूंची किंमत वाढवायचं ठरवलं, एक 10,000 प्रत्येक कारची किंमत वाढवायचं मारुतीने ठरवलं, पण त्याच वेळेला हुंडाईने मात्र तसं केलं नाही, तर मारुतीचं नुकसान होतं.
बरोबर.
जर मारुतीने असं ठरवलं की आपण आपल्या वस्तूचं उत्पादनाचा खर्च कमी करायचा आणि वस्तूच्या किमती कमी करायच्या, तर त्याच वेळेला इतर लोकही तसं करू शकतात, इतर उत्पादकही. त्याच्यामुळे मारुतीला वस्तूची किंमत कमी करून फायदा होईलच याची पण शाश्वती देता येत नाही. आणि म्हणून अल्पजनाधिकार बाजारपेठेमध्ये आपण एकमेकांवर अवलंबून आहोत हे विक्रेत्यांनी प्रथम लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. जर एखाद्या विक्रेत्यांनी बाजाराला फटकून बाजाराकडे दुर्लक्ष करून बाजाराकडे कानाडोळा करून जर काही निर्णय घेतले तर त्याला नुकसान येतं. आणि एक प्रकारची आपलेपणाची परस्परावलंबित्वाची जी भावना असते त्या भावनेला पण हानी पोहोचते. आणि म्हणून आजचं एकूणच बिझनेस मधलं जे वातावरण आहे ते काहीस अल्पजनाधिकार बाजारपेठेसारखंच आहे. प्रत्येक कंपनी स्वतंत्रपणे आपलं किंमत आणि उत्पादनाचं धोरण आखत बसण्यापेक्षा बाजारामधला ट्रेंड काय आहे, इतर उत्पादकांचा काय कल आहे, त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे हे पाहून कंपनी आज निर्णय घेत असते. आता अल्पजनाधिकारमध्ये होतं काय की आपण एकमेकांवर अवलंबून आहोत ही जर भावना दृढ नसेल तर मग कंपन्यांमध्ये एक अविश्वासाचं वातावरण निर्माण होतं आणि ते एकमेकांशी गळेकापू स्पर्धा देखील प्रसंगी करू लागतात. म्हणजे होतं काय की समजा बाजारामध्ये 7 कंपन्या आहेत आणि त्यातल्या 3 कंपन्या या बड्या आहेत, तर साहजिकच या 3 कंपन्यांकडे किंमत आणि उत्पादनाच्या धोरणाविषयक इतर कंपन्या पाहत असतात.
बरोबर.
कारण या 3 कंपन्या काय करतात याच्यावर त्यांचा उत्पादन आणि त्यांची किंमत हे अवलंबून असत. समजा बाजारामध्ये एक 50% उत्पादन या कंपन्या कंट्रोल करतात तर त्यावेळेला या कंपन्या जसं सांगतील तशा प्रकारचं धोरण इतर लहान कंपन्यांना अवलंबवावं लागतं. जर त्यांच्याशी पटकून राहिलं तर लहान कंपन्यांचं नुकसान होतं. म्हणून बाजारामध्ये एखादा लीडर हा निर्माण होतो आणि तो किमतीचं नेतृत्व करतो, त्याला प्राइस लीडरशिप असं म्हणतात. आता या ठिकाणी जी मोठी कंपनी असेल तिला अशी प्राइस लीडरशिप करणं सहज शक्य होतं कारण तिचा मोठा शेअर असल्यामुळे कच्चा माल, श्रमिक, उत्पादनाचं तंत्र, यंत्रसामुग्री, वाहतूक व्यवस्था यामध्ये तिला चांगला अनुभव आलेला असतो आणि त्याच्यामुळे ती कंपनी जी किंमत ठरवेल ती किंमत अन्य कंपन्या केवळ फॉलो करतात. त्या स्वतःचं असं वेगळं धोरण मग त्या ठिकाणी आखत बसत नाही. कारण तसं जर त्यांनी केलं तर त्यांना नुकसान होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे मोठी कंपनी काय करत आहे याच्यावर लहान्या कंपन्या अवलंबून असतात. आज आपल्याला कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये मायक्रोसॉफ्टचं कोणतंही त्यांनी सॉफ्टवेअर आणलं तरी सर्व कॉम्प्युटर क्षेत्रामधल्या किंवा या सॉफ्टवेअर क्षेत्रामधल्या कंपन्या मायक्रोसॉफ्टकडे डोळे लावून बसलेल्या आहेत आणि वेगवेगळे व्हर्जन्स जेव्हा ते बाजारामध्ये आणतात तेव्हा त्याचा वापर कसा करायचा, अन्य कंपन्यांना त्याला लागणाऱ्या इतर सेवा सुविधा मग त्याच्यामध्ये त्या सॉफ्टवेअरला लागणारं जे काही तांत्रिक ज्ञान असेल ते किंवा जे काही हार्डवेअर लागेल ते अशा स्वरूपाचं हे पुरवणं एवढंच लहान कंपन्यांच्या हाती राहतं. आणि त्यामुळे या कंपन्यांना फक्त मोठ्या कंपनीचे निर्णय फॉलो करणं या व्यतिरिक्त दुसरं काम राहत नाही. आणि जर बाजार सुरळीतपणे चालू द्यायचा असेल तर तशा प्रकारचं धोरण ते अवलंबितात. आता अनेक वेळा असं वाटतं की प्राइस लीडर होणं हे केवळ मोठ्या कंपनीला शक्य होतं का, तर अनेक वेळा असं होतं की बाजारामध्ये 2-3 कंपन्यांमध्ये एखादी कंपनी लहान असते परंतु ती खूप इफिशियंट असते. ती आपल्या साधन सामुग्रीचा यंत्रसामुग्रीचा चांगला वापर करत असते, त्या कंपनीमधले श्रमिक कार्यक्षम असतात, त्यांची उत्पादन क्षमता जास्त असते, HR वर ते जास्त खर्च करतात आणि त्याच्यामुळे ती कंपनी एक आदर्श कंपनी म्हणून बाजारात स्वतःचं स्थान निर्माण करते. आणि मग जरी दुसऱ्या कंपन्या मोठ्या असल्या तरी या कंपनी सारख्या प्रॅक्टिसेस किंवा या कंपनीचा एक आदर्श मॉडेल म्हणून आपण डोळ्यासमोर ठेवावा असं त्यांना वाटतं. आणि त्यामुळे कंपनी लहान असून देखील ती प्राइस लीडरशिपचं काम करते. म्हणजे अल्पजनाधिकार बाजारपेठेमध्ये आपण एकमेकांवर अवलंबून आहोत हे कंपन्यांना जेवढ्या लवकर कळेल तेवढं चांगलं, आणि ते त्यांना बाजारात टिकून राहण्यासाठी ते करणं त्यांना आवश्यक असतं. पण त्याचबरोबर एखादी लहान कंपनी जर असेल तर तिच्याकडेही दुर्लक्ष करून चालत नाही. जर ती आपल्यापेक्षा जास्त इफिशियंट असेल तर त्या कंपनीच्या पॉलिसी आपण कॉपी कराव्या, ती एक आदर्श किंवा मॉडेल कंपनी म्हणून तिच्याकडे पाहावं, अशा प्रकारचं धोरण देखील अल्पजनाधिकार किंवा ऑलिगोपॉली मार्केटमध्ये असतं. आणि हा बाजार म्हणजे विक्रेत्यांमधला आंतरसंबंधांचा एक चांगला बाजार असतो. फक्त त्याच्यामध्ये होतं काय की त्यांच्यामधलं जे विश्वासाचं वातावरण आहे ते वातावरण टिकून राहणं फार आवश्यक आहे. जर एखाद्या 7 कंपन्यांपैकी समजा 2-3 कंपन्यांनी ठरवलं की आता आपण मक्तेदारासारखं वागूया आणि या बाकीच्या कंपन्यांकडे आपण दुर्लक्ष करू, तर मग ते आपली मक्तेदारी त्या ठिकाणी प्रस्थापित करतात आणि मग तो बाजार हा मक्तेदारीचा बाजार बनतो. अनेक वेळा असं होतं की काही कंपन्या एक स्वतःमध्ये गुप्त अग्रीमेंट करतात, त्याला टॅसिट अग्रीमेंट असं म्हणतात, की त्या स्वतःहून किंवा पुढे येऊन असं काही ठरवत नाही की आपण वस्तूची किंमत वाढवायची किंवा आपण वस्तूची किंमत कमी करायची. पण त्यांच्यामध्ये एक असं गुप्त अग्रीमेंट असतं की मी जर किंमत कमी केली तर तू देखील किंमत कमी कर, आणि मी जर किंमत वाढवली
तर तुम्ही देखील वाढवायची,
तर तुम्ही त्याला काही याने रिस्पॉन्स द्यायचा. म्हणजे किमतीबाबतचं जे धोरण आहे ते धोरण अन्य कंपन्यांना कसं कळणार नाही याची ते काळजी घेतात. आणि त्यामुळे जर असं अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं तर मग त्याला तो बाजार कोसळायला किंवा अल्पजनाधिकार बाजार हा ऱ्हास त्याचा ऱ्हास व्हायला काही फारसा वेळ लागत नाही. अनेक वेळा असं होतं की किमतीच्या बाबतीमध्ये हे लोक जर अग्रीमेंट यांनी पाळलं नाही एक फॉर्मल, किंवा आपण सर्वांचं असं ठरलंय की अमुक एक किमतीला ही वस्तू विकायची, पण एखाद्या कंपनी जर इफिशियंट असेल आणि तिला जर वाटलं की आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे आणि आपण तो विकून टाकावा, तर ती कंपनी तशा प्रकारचं जर धोरण तिने अवलंबलं तर मग अन्य कंपन्यांना नुकसान होतं. कारण त्यांचं उत्पादनाचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च जास्त असतो, आणि उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे एवढ्या कमी किमतीला जर त्यांनी वस्तू विकली तर त्यांना प्रचंड नुकसान होत असतं. याला कॅसलिंग असं म्हणतात. म्हणजे किंमत कमी करण्याची स्पर्धा यांच्यामध्ये इतकी मोठी निर्माण होते आणि मग त्या बाजारामध्ये अशा प्रकारचं अविश्वासाचं वातावरण हे निर्माण होतं. आता अल्पजनाधिकार बाजार जसं मी मग सांगितलं की आपल्याला प्रत्यक्षात ते आढळून येतो, मक्तेदारीयुक्त स्पर्धेचाच तो एक प्रकार आहे. आणि जर जर त्या ठिकाणी इतर कंपन्यांना सहजासहजी प्रवेश मिळण्याकरता त्या ठिकाणी वाव नसेल तर तो हा बाजार टिकून राहण्याकरता मोठी मदत होते. जसं आपण आता कॉम्प्युटरचं उदाहरण घेतलं की पूर्वी काही निवडक कंपन्या बड्या कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये होत्या, पण आज अनेक विकसनशील देशांमध्ये कॉम्प्युटरला लागणारं जे काही सॉफ्टवेअर त्याच्याकरता लागणारं तंत्रज्ञान छोटे छोटे पार्ट हे जे आहेत त्याच्यामध्ये अनेक कंपन्या आलेल्या आहेत, अनेक तरुण त्या ठिकाणी या व्यवसायामध्ये आहेत. आणि त्यामुळे केवळ एका बड्या कंपनीचंच त्या ठिकाणी अस्तित्व आणि नेतृत्व त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही. म्हणजे जसजसं संशोधन होईल जसजसं त्या संशोधनाचा वापर प्रत्यक्ष उत्पादनामध्ये होईल, उत्पादनाची गुणवत्ता सुधारेल, तसतसं बड्या कंपनीला देखील आपलं सामर्थ्य हे कमी होत असलेलं आढळून येईल. त्यामुळे आज देखील मायक्रोसॉफ्ट ही आज देखील बडी कंपनी आहे, तरी देखील मायक्रोसॉफ्ट असं म्हणू शकत नाही की या क्षेत्रामध्ये मीच एक बडी कंपनी असल्यामुळे मी जे ठरवेल तेच होईल. म्हणजे एवढी मोठी कंपनी असून देखील मायक्रोसॉफ्टला इतर कंपन्यांची दखल ही घ्यावीच लागणार आहे.
सर, इथे आपल्याला एक प्रश्न येतोय, आपण ऐकूया त्यांना काय विचारायचंय.
हॅलो.
हा बोला.
हा नमस्कार राजदरकर सर, खूप चांगलं तुम्ही कंपनीविषयी सांगता इलॅबोरेट करून. मला थोडासा प्रश्न विचारायचा आहे की सध्या आता कॉर्पोरेट शब्द खूप ऐकू येतो आणि हल्ली असं झालंय की मोठे मासे हे छोट्या माशांना खातात, एक सत्य आहे.
बरोबर.
तर त्याच्यामध्ये होतंय काय की म्हणजे मी असं वाचलं आणि पाहिलंय की बऱ्याच छोट्या छोट्या कंपन्यांना मोठ्या कंपन्या गिळंकृत करतात किंवा त्यांना टेक ओव्हर करतात किंवा काहीतरी धाक दपटशा दाखवून त्यांचं सगळं हे कॅप्चर करतात ते आणि मग त्या कंपन्या विलीन होतात किंवा मुद्दाम त्यांना ढब घ्यायला आणलं जातं असं काहीतरी होतं. तर त्याविषयी थोडं सांगा ना की मग त्याच्यात त्या छोट्या कंपन्यांनी काय स्ट्रॅटेजी वापरावी किंवा त्यांनी काय करावं, म्हणजे उत्पादन क्षमता वाढवावी का टॅलेंट वाढवावं का स्किल्स वाढवावं.
बरोबर.
काय करता येईल?
आता काय असतं की जेव्हा एखादी लहान कंपनी सुरू होते त्यावेळेला सुरुवातीला म्हणजे प्रारंभीच्या काळी तिला मोठ्या कंपनीवर काही काय हे अवलंबून राहावंच लागतं. म्हणजे जर आपण मोठ्या कंपनीवर अवलंबून आहोत आणि आपला जर विकास करायचा असेल तर त्या कंपनीला लागणारं जे काही रॉ मटेरियल आहे किंवा छोटे छोटे पार्ट्स आहेत त्या कंपनीला ती छोटी कंपनी पुरवत राहते आणि जसा मोठ्या कंपनीचा विकास होतो तस तसं या कंपनीचा विकास होतो आणि तिची प्रगती चालू राहते. आता होतं काय की हे करत असताना ती कंपनी स्वतःमध्ये एक डिपेंडन्सीची भावना निर्माण करते की आपण यांच्यावर अवलंबून आहोत, ही कंपनी चालली तर आपला व्यवसाय चालेल आणि ही या कंपनीला चांगलं फ्युचर आहे असं समजून ते आपले सगळे ध्येयधोरणं ठरवत असतात. पण या ठिकाणी नेमकं ते हेच विसरतात की आपल्याला स्वतःचं अस्तित्व हे निर्माण करायला लागेल.
बरोबर.
आणि ही अवलंबितता इनडिपेंडन्स हा जो डिपेंडन्स आहे त्यांचा तो कमी करून त्या इनडिपेंडंट बनल्या पाहिजे. मग त्याच्याकरता काय करायचं की उत्पादन करत असताना त्या उत्पादनाचं डायव्हर्जन करायचं, म्हणजे एका कंपनीला एक दुसऱ्या कंपनीला दुसरं, स्वतःचं काही त्या ठिकाणी संशोधन करून तिसरं उत्पादन की जेणेकरून त्या कंपनीला बाजारामध्ये स्वतःचं अस्तित्व असं निर्माण करता येईल आणि तसं केलं की मग त्या कंपनीला कोणी हात लावू शकतो.
वेगळं पण सिद्ध करावं लागेल,
स्वतःचं वेगळं पण सिद्ध करावं लागेल. आता याचं उदाहरण द्यायचं म्हणजे निर्मा सोप जी कंपनी आहे ती सुरुवातीपासून अत्यंत लहान प्रमाणावर उत्पादन करणारी कंपनी आहे, परंतु आपलं उत्पादन आपलं वितरण किंमत धोरण या बाळावर तिने अनेक मोठ्या कंपन्यांची टक्कर दिलेली आहे
आणि जाहिराती पण.
जाहिराती म्हणजे जर कंपनीने ठरवलं की आपण लहान नसून एक स्वतंत्र आहोत अशा पद्धतीने जर तिने आपली ध्येयधोरण आखले तर त्या कंपनीला स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं. निर्माचं हे एक मी उदाहरण दिलं, अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या स्वतःचं अस्तित्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि तसं केल्यानंतर मग जो एक कॉन्फिडन्स लागतो बिझनेस करता व्यवसाय करता तो त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि मग त्यांना बाजारामध्ये चढ उतार किंवा मागणी कमी होण्याची जी संकट असतात त्याला न घाबरता ते तोंड देऊ शकतात.
बरोबर.
फार चांगला प्रश्न विचारला आपण,
धन्यवाद सर.
आता जसं मी मग म्हटलं की प्राइस लीडरशिप बद्दल आपण बोलत होतो, मोठी कंपनी जी असते ती प्राइस लीडर होण्याकरता उत्सुक असतेच आणि तिला ते काम आवडतंच. म्हणजे कोणत्याही मोठ्या कंपनीला आपण बाजाराचे लीडर आहोत हे म्हणण्याचा जो आनंद असतो तो ती उपभोगत असते आणि प्राइस लीडर होण्याचा ती प्रयत्न करत असते. परंतु छोट्या कंपनीला ही संधी स्वतःची कार्यक्षमता वाढवून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून आणि किमतीबद्दल योग्य असं धोरण अवलंबून लहान कंपनी देखील त्या ठिकाणी प्राइस लीडर बनू शकते आणि त्यामुळे अल्पाजनाधिकार बाजारपेठेमध्ये आपल्याला असं किंमत नेतृत्व करणाऱ्या संस्था देखील आढळून येतात की या संस्थांची धोरणं ही मॉडेल म्हणून अन्य कंपन्या त्या कॉपी करत असतात आणि त्या कंपन्यांना त्या फॉलो करत असतात. आता जसं आपण पाहिलं की बाजारामध्ये जी किंमत असते वस्तूची किंमत ती स्पर्धेचा विचार केला तर पूर्ण स्पर्धेमध्ये ती समान असते किंवा दिलेली असते, कारण ग्राहकांना बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असतं आणि विक्रेत्यांना बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असतं. त्याच्यामुळे एखादा विक्रेता जर 50 रुपयाला एखादी वस्तू विकत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त किंमत आकारता येणार नाही हे दुसऱ्या विक्रेत्याला माहीत असतं. तसंच ग्राहकांनाही बाजारपेठेचं ज्ञान असल्यामुळे 50 रुपयापेक्षा जास्त पैसे देऊ नये याचं त्यांनाही ज्ञान असतं. त्याच्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये बाजारपेठेमधली किंमत जी आहे ही समान असते, दिलेली असते, त्याला इंग्लिशमध्ये गिव्हन असं म्हणतात. आता मक्तेदारीमध्ये मात्र किंमत जी असते ती किंमत ही बरीच वरच्या पातळीवरची असते, कारण एकच उत्पादक असतो. दुसरं म्हणजे मक्तेदारीमध्ये मूल्यभेदही आढळतो. मूल्यभेदाची व्याख्या आपण पाहिलेली आहे की एकच वस्तू निरनिराळ्या ग्राहकांना निरनिराळ्या किमतीला विकणं. म्हणजे मला एखादी वस्तू ज्या किमतीला मिळालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी किमतीला तुम्हाला मक्तेदार वस्तू विकू शकतो. हे कशाच्या आधारे करतो तो? एक तर तुमचं अज्ञान किंवा तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये किमतीबाबतचा न झालेला संवाद किंवा कम्युनिकेशन, त्याच्यामुळे हे शक्य होतं. आता अनेक वेळा प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये ग्राहक देखील मक्तेदाराला ही संधी देतच असतात. उदाहरणार्थ मी जर खूप आळशी ग्राहक असेल तर मी किमतीच्या बाबतीमध्ये फारशी जागरूकता दाखवत नाही आणि जी किंमत तो दुकानदार सांगेल किंवा तो विक्रेता सांगेल त्या किमतीला मी घेऊन टाकतो. त्याच्यामुळे याच्या बाबतीत पूर्ण दोष आपल्याला मक्तेदाराला देता येणार नाही, ग्राहकांनी पण तेवढी काळजी घेतली पाहिजे. आता अल्पजनाधिकार बाजारपेठेमध्ये वस्तूची जी किंमत असते ना ती किंमत ही स्टिकी असते. स्टिकी म्हणजे काय? ती अगदी स्थिर अशी राहणारी असते बाजारामध्ये आणि तिच्यामध्ये फारसे चढ उतार आपल्याला दिसून येत नाही. प्राइस इज गिव्हन एज वेल एज इट इज स्टिकी. त्याचं कारण असं आहे की बाजारामध्ये जी विशिष्ट किंमत प्रस्थापित झालेली आहे त्या विशिष्ट किमतीला वस्तू विकणं हे सर्व उत्पादकांच्या दृष्टीने त्या ठिकाणी योग्य किंवा फायदेशीर ठरत असतं त्या विशिष्ट किमतीला. आता जर असं आढळलं की अउत्पादकाला असं आढळलं की मला या किमतीला वस्तू विकणं शक्य होत नाहीये तर तो बाजारपेठ सोडून जाऊ शकतो. किंवा एखाद्या विक्रेत्याला वाटलं की मला याच्यापेक्षा कमी किमतीला वस्तू विकायची आहे तर त्याला तशा प्रकारचा बदल करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य नसतं, कारण आपण इतरांवर अवलंबून आहोत ही भावना त्याच्या मनातही घर करून राहिलेली असते आणि त्यामुळे किमतीमध्ये जर फेरबदल करायचा असेल तर केवळ एक किंवा दोन विक्रेत्यांचा विचार करून चालणार नाही तर ती किंमत जी नवीन आकारायची आहे ती किंमत याकरिता सर्व उत्पादन संस्थांचं
विचार करावा लागेल,
विचार आणि त्याचबरोबर त्यांचा कन्सेंट पण घ्यावा लागेल. त्यामुळे हा कन्सेंट घ्यायला जो कालावधी लागतो तो मोठा असतो आणि त्याच्यामुळे अल्पजनाधिकार बाजारपेठेमधली किंमत ही स्टिकी असते. ती बराच काळ एकाच पातळीवर असते.
म्हणजे एकमेकांशी तसा संवाद साधतात किंवा तसं
त्यांनी साधायला पाहिजे असतो संवाद. जी किंमत ठरलेली आहे त्या किमतीमध्ये फार त्वरेनं बदल होत नाही याचं कारण हे आहे, प्रत्येकजण एकमेकाचा अंदाज घेत असतो, प्रत्येकजण एकमेकांवर विश्वासही दाखवत असतो, त्याच वेळेला काही डाऊट्सही घेत असतो. आणि त्यामुळे समजा असं झालं की एखाद्या विक्रेत्याला वाटलं की आता ही बाजारातली किंमत जी आहे तिच्यामध्ये थोडा बदल करावा आणि आपण कमी किमतीला वस्तू विकावी, ज्या वेळेला अ हा विक्रेता असं ठरवतो की आता मी वस्तूची किंमत कमी करतो तर त्यावेळेला अन्य विक्रेते देखील आपल्या वस्तूची किंमत कमी करतात. कारण का? तर त्यांनी जर तसं केलं नाही तर सर्व मागणी ही याच्याकडे जाईल आणि त्यांचं नुकसान होईल. म्हणूनच एकाने किंमत कमी केली की दुसरे देखील त्या ठिकाणी किंमत कमी करतात.
किंवा आपण बघतो काही वेळेस आपल्याला म्हणजे काही त्याच्यावरती फ्री मिळतंय किंवा काही असे आपल्याला जे ऑप्शन्स मिळतात ते याच्याचमुळे मिळतात का?
नाही, आता आपण जो विचार करत आहोत हे किंमत धोरणाच्या अंगाने विचार करत आहोत. ते तुम्ही म्हणतात तेही बरोबर आहे की आपली विक्री वाढवण्याकरता ते एक तंत्र ते वापरतात. आता ज्या वेळेला ही स्टिकी किंमत असते त्यावेळेला एकाने किंमत कमी करून चालत नाही, जर एकाने असं केलं तर अन्य विक्रेते देखील किंमत कमी करतात आणि त्याच्यामुळे किंमत कमी करून जो फायदा त्याला मिळणार असतो तो त्याला मिळत नाही. हे किंमत कमी करण्याबद्दलचं झालं. आता जर एखाद्याने किंमत आपल्याला ही किंमत या किमतीला विकणं परवडत नाही म्हणून आपण जर किंमत वाढवू असं त्याने ठरवलं तर अन्य त्यावेळेला किंमत वाढवत नाही. त्याच्यामुळे
यांना त्याचा फायदा होतो, इतर उत्पादक
याचं नुकसान होतं. समजा एका विक्रेत्याने, समजा कल्पना करा 100 रुपयाची वस्तू आहे, जर त्याने ठरवलं की आपण 80 रुपयाला विकायची तर त्याने 20 रुपयांनी किंमत कमी केल्यावर इतर देखील 20 रुपयांनी किंमत कमी करतात, त्याच्यामुळे त्याला फायदा होत नाही. बरोबर आहे. आता त्याने ठरवलं की 100 रुपये जे आपण 120 रुपयाला वस्तू विकायची, जर त्यांनी 120 रुपयाला वस्तू विकायचं ठरवलं तर बाकीचे त्याला ती वस्तू विकू देतात 120 ला, पण ते आपली किंमत वाढवत नाही. त्याच्यामुळे 100 रुपयाला इतर जण वस्तू विकतात आणि तो 120 रुपयाला जर विकू लागला तर त्याचं नुकसान होईल. त्याच्यामुळे या किमतीमध्ये एक कायम स्थिरता किंवा स्टिकी किती एकाच पातळीवर राहते या अशा प्रकारच्या या स्ट्रॅटेजीजमुळे राहते. आणि याला मुख्य कारण म्हणजे आपण एकमेकांवर अवलंबून आहोत, हे एक कारण. आणि दुसरं म्हणजे विक्रेते हे स्वतंत्रपणे आपलं धोरण हे आखू शकत नाही, कारण अन्य विक्रेते नेमकी काय भूमिका घेतात, त्यांची उत्पादनाची स्थिती, त्यांच्या कारखान्यातील इफिशियन्सी, कच्च्या मालाचा वापर, कारखान्यातल्या इन्स्ट्रुमेंटचा वापर, याच्यावर सर्व त्यांचं ते ठरत असतं. आणि म्हणून किमतीच्या बाबतीमध्ये अल्पजनतेकार बाजारमध्ये किंमत ही स्टिकी किंवा कायम एकाच पातळीवर राहणारी अशी असते. ब्रेक.
विद्यार्थ्यांना आपण पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. आज आपला आजचा विषय आहे ऑलिगोपॉली म्हणजेच अल्पजनाधिकार. विद्यार्थी मित्रांनो, आपण ऐकत आहोत ऑलिगोपॉली या विषयावर, अर्थातच अल्पजनाधिकार या विषयावर डॉ उमेश राजदेरकर यांच्याकडून मार्गदर्शन. सर, आपण आतापर्यंत बघितलं की उत्पादकाला इतर उत्पादकांचा विचार हा करावाच लागतो आणि ह्या बाजारपेठेमध्ये किंमत ही नेहमी स्टिकी असते, ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बदल होत नाही. पण मला विचारायचं आहे की ग्राहकांच्या दृष्टीनं कोणती बाजारपेठ नेमकी चांगली आहे, म्हणजे त्याला कुठली बाजारपेठ ही फायद्याची असते.
फार उत्तम प्रश्न आहे हा. आणि याचं उत्तर खरोखर स्पर्धेच्या दृष्टिकोनातून जर आपण द्यायचं ठरवलं तर फार चर्चा याच्यावर करता येईल. पहिलं म्हणजे आपण मुक्त किंवा पूर्ण स्पर्धा बाजार, मुक्त प्रवेश बाजार अशी जर त्या ठिकाणी घेतली तर पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला ग्राहकांचं ज्यादा किंमत आकारल्यामुळे होणारं जे नुकसान असतं ते त्या ठिकाणी होत नाही असं आढळून येईल.
बरोबर.
ग्राहकांनाही बाजारपेठेचं ज्ञान असतं आणि त्यामुळे ग्राहक अज्ञानामुळे स्वतःचं शोषण करून घेत आहे असं आपल्याला आढळून येत नाही. त्याच्यामुळे जर आपण असं विचार केला तर पूर्ण स्पर्धा बाजार ही ग्राहकाच्या दृष्टीने एक आदर्श बाजार आहे की ज्याच्यामध्ये ग्राहकाचं शोषण होत नाही, आर्थिक शोषण होत नाही, अशी बाजारपेठ आहे असं आपल्याला आढळून येईल. परंतु केवळ किमती जास्त किंमत आकारून होणारं शोषण हेच ग्राहकाच्या कल्याणाच्या दृष्टीने महत्वाचं नाही आहे. कारण ग्राहकांना देखील आपण जे पैसे देत आहोत, जी वस्तू खरेदी करत आहोत, तिच्यामध्ये नाविन्य हवं असतं. जर कायम एकाच किमतीला एकच वस्तू वर्षानुवर्ष तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला तुमच्याकडे जास्त पैसे असून देखील तुम्हाला त्याचं समाधान मिळणार नाही, आपण त्या वस्तूला कंटाळून जाऊ. त्याच्यामुळे ग्राहकाचं कल्याण हे केवळ आर्थिक निकषावर न पाहता ग्राहकाला त्या वस्तूपासून मिळणारा आनंद,
तिची गुणवत्ता
आणि त्यातून प्राप्त होणारं नाविन्य याच्यावर देखील ग्राहकाचं कल्याण अवलंबून असतं. आपण अनेक वेळा केवळ किमतीचा विचार करतो आणि निष्कर्ष काढतो, परंतु ग्राहकांना अनेक वेळा एकच एक वस्तू वापरून कंटाळा येतो आणि त्यामुळे ते म्हणतात की आता या वस्तूमध्ये काही बदल पाहिजे, काही याच्यामध्ये इन्व्हेन्शन झालं पाहिजे, काही शोध लागले पाहिजे. आणि म्हणून पूर्ण स्पर्धेमध्ये जरी आर्थिकदृष्ट्या ग्राहकाचं शोषण होत नसलं तरी देखील वस्तू एक जिन्सी असते बाजारामध्ये विकली जाणारी, ती रंग रूप आकार चव या दृष्टीने प्रत्येक वस्तू ही समान असते आणि त्यामुळे वस्तूमध्ये नाविन्य नसल्यामुळे ग्राहकाचं त्या ठिकाणी नुकसानच होतं. त्याला नाविन्य वस्तूमध्ये मिळत नाही आणि त्याच्यामुळे जर तुम्ही व्हरायटीचा विचार केला, व्हरायटी ऑफ गुड्स अँड कन्झ्युमर वेलफेअर, तर पूर्ण स्पर्धा बाजार ही कमी पडते असं आपण आपल्याला म्हणता येईल. दुसरा जर बाजार घेतला मक्तेदारी बाजार, आता मक्तेदारी बाजारामध्ये वस्तू एकच असते, तिला पर्याय नसतो आणि एकच विक्रेता असतो, तो ज्या किमतीला वस्तू देईल त्या किमतीला ती घ्यावी लागते. आता या ठिकाणी जर मूल्यभेद असेल मक्तेदारीमध्ये, आणि मक्तेदाराला तो करावाच लागतो, तर मूल्यभेदामुळे देखील ग्राहकांचं ज्या ग्राहकांना कमी किंमत आकारली जात आहे त्या ग्राहकांना त्याचा फायदाच होतो. म्हणजे समजा श्रीमंत लोकांकडून मक्तेदार जर जास्त किंमत आकारत असेल तर ते त्यांना काही ती किंमत द्यायला जड जाईल असं मला वाटत नाही. आता तेही तसं करणं योग्य की अयोग्य याच्याबद्दल आपण आता बोलू शकत नाही, परंतु श्रीमंत लोकांना जास्त किंमत त्यांच्याकडनं आकारणं हे मक्तेदाराला शक्य होतं आणि तेही तेवढी किंमत आनंदाने देऊन टाकतात, त्यांची तेवढी कपॅसिटी असते. परंतु गरीब लोकांची तेवढी कपॅसिटी नसते आणि त्यांना जर ती वस्तू हवी असेल तर मक्तेदार जो किंमत आकारत आहे त्या किमतीला खरेदी करणं त्यांना अवघड जातं. मग अशा वेळेला मूल्यभेद जो आहे किंवा प्राईस डिस्क्रिमिनेशन जे आहे ते फायदेशीर ठरतं, कारण तीच वस्तू आपल्याला स्वस्त दरामध्ये मक्तेदार उपलब्ध करून देतो. हे झालं मक्तेदारीबद्दल. आता तिसरा जो बाजारपेठ आहे आपली अल्पजनाधिकार जे आपण आता अभ्यासत आहोत, आता याच्यामध्ये जसं मी म्हटलं की जर प्रॉडक्ट डिफरंटिएशन असेल किंवा वस्तूभेद असेल तर प्रत्येक अल्पजनाधिकार बाजारपेठेमध्ये काम करणाऱ्या संस्थेची वस्तू ही एकमेकांपासून वेगळी असेल, त्याच्यामुळे ग्राहकांना वस्तू वैविध्य मिळेल, व्हरायटी ऑफ गुड्स मिळेल आणि आपण एकमेकांवर अवलंबून आहोत ही विक्रेत्यांमधली उत्पादकांमधली जी भावना आहे त्याच्यामुळे किमतीवर नियंत्रण येण्यास आपोआप त्याची मदतच होते. म्हणजे एखादा जर मक्तेदार बनू पाहत असेल तर अन्य त्याला तसं बनू देत नाही, जसं आपण आता पाहिलं की एकाने किंमत वाढवली तर दुसरे वाढवत नाही, पण एकाने कमी केली तर बाकीचे कमी करतात. तर अल्पजनाधिकार बाजारपेठेमध्ये ग्राहकांचं कल्याण हे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे साध्य होतं असं आपल्याला म्हणता येईल, कारण त्यांना एक तर व्हरायटी मिळते आणि किमतीमध्ये फार मोठे चढ उतार नसतात की जे ग्राहकांना थोडेसे अडचणीचे ठरतात.
तर आणखीन एक प्रश्न आहे की आपण आता पाहिलं की अल्पजनाधिकार बाजार हा ग्राहकांसाठी अतिशय उपयुक्त असतो, पण त्यातच साधन सामग्रीच्या वापराची स्थिती आणि एकूण कार्यक्षमता यांची काय स्थिती आहे या बाजारामध्ये?
तसं पाहिलं तर 100% क्षमतेने उत्पादन करणं हे कधीही चांगलं.
अच्छा.
कोणत्याही उत्पादन संस्थेला आपल्या आपण जी गुंतवणूक केलेली आहे यंत्रसामग्रीमध्ये, श्रमामध्ये, कच्च्या मालामध्ये, त्याचा जास्तीत जास्त वापर झाला म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन होईल आणि त्यांचा पूर्णपणे वापर हा होईल. आता पूर्ण स्पर्धेमध्ये अशा प्रकारचा वापर शक्य असतो कारण ग्राहकांची संख्या मोठी असते. त्यामुळे जेवढं जास्त उत्पादन करू तेवढं ते विकलं जाईल याच्याबद्दलची आपल्याला खात्री देता येते. त्याचप्रमाणे किंमत पण दिलेली असते, समान असते, त्याच्यामुळे विक्री खर्च करावा लागत नाही. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्री खर्च नसतो. त्यामुळे पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादन सामग्रीचा, यंत्रसामग्रीचा चांगला वापर होतो असं आपल्याला म्हणता येईल. मक्तेदारीमध्ये कमी वापर होतो कारण वस्तूचा पुरवठा नियंत्रित करून मक्तेदार वस्तूची किंमत ही उच्च पातळीवर ठेवतो. त्याच्यामुळे यंत्रसामग्री, कच्चा माल, श्रमिक याचा पुरेपूर वापर तो करत नाही कारण तसं केलं तर उत्पादनाची संख्या त्या ठिकाणी वाढेल आणि मग ते सांभाळण्यापलीकडे कारखानदाराला किंवा उत्पादकाला त्या ठिकाणी ते अवघड होईल. त्याच्यामुळे किंमत तर तो जो मागेल ती लोक द्यायला तयार आहेत. त्याच्यामुळे उत्पादन वाढवून त्या ठिकाणी काही करण्याची गरज त्याला पडत नाही आणि त्यामुळे आपण जेवढं उत्पादन करू तेवढं उत्पादन आपण मागू त्या किमतीला तो विकतो आणि त्याच्यामुळे मक्तेदारीमध्ये देखील अतिरिक्त क्षमता किंवा एक्सेस कपॅसिटी आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जे यंत्र समजा 10,000 वस्तू निर्माण करत असेल तर मक्तेदारीमध्ये केवळ 5,000 इतक्याच वस्तू युनिट्स करतात ते वापरलं जातं आणि 5,000 क्षमता ही वाया जाते.
त्याचा पुरेपूर फायदा घेतला,
पुरेपूर वापर होत नाही आणि त्यामुळे मग तेवढं प्रमाणात मक्तेदाराचं नुकसान होतं. आता ऑलिगोपॉलीमध्ये देखील एक्सेस कपॅसिटी ही आढळून येते कारण प्रत्येक उत्पादक त्याला मिळणारा त्या ठिकाणी जो ग्राहक आहे त्या ग्राहकाची एक विशिष्ट संख्या असते. त्या ग्राहकांपुरता तो मक्तेदारासारखा वागू शकतो पण त्याचबरोबर त्याला अन्य विक्रेत्याशी किंवा उत्पादकाशी देखील स्पर्धा करावीच लागते आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला येणारा मागणीचा जो त्या ठिकाणी वाटा आहे तो मर्यादित असतो आणि तेवढंच उत्पादन त्यांना करावं लागतं कारण जास्त उत्पादन केलं तर जसं आपण पाहिलं किंमत ही दिलेली एसटीके आहे, किंमत कमी करून आपल्याला त्या ठिकाणी विक्री वाढवता येणार नाही आणि म्हणून अल्पजनाधिकार बाजारपेठेमध्ये देखील अतिरिक्त क्षमता ही असते, क्षमता ही वाया जाते असं आपल्याला म्हणता येईल. आणि एकूणच ग्राहक कल्याण आणि व्यवसायाचा दृष्टिकोनातून विचार केला तर आपण जे कर्ज घेतलेलं आहे व्यवसाय करता, जी साधन सामग्री उभारलेली आहे तिचा जास्तीत जास्त वापर केला तरच ती आपल्याला फायदेशीर ठरते आणि तसंच केलं नाही तर अतिरिक्त क्षमता निर्माण होऊन संस्थेला मोठा तोटा होतो. आता कार्यक्षमता जी आहे, बाजाराची कार्यक्षमता ही अशा प्रकारे तिच्या स्पर्धेच्या प्रमाणानुसार ठरते आणि त्यातून काही अपव्यय देखील बाजाराचे हे निर्माण होतात. आता जर आपण असं केलं की ग्राहकांच्या दृष्टिकोनातून जर बाजाराची व्यवस्था त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे केली तर ते शक्य होतं करणं. म्हणजे जसं मक्तेदार करतो की ज्या बाजारपेठेमध्ये जास्त किमतीला वस्तू विकणं शक्य नाही ती वस्तू त्या बाजारातून उचलून दुसऱ्या बाजारपेठेमध्ये आणणं आणि ती तिथे जास्त किमतीला विकणं, तशा प्रकारचं जर नेटवर्क आपण त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केलं तर आपल्याला ग्राहकांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या किमती या निश्चित करता येतील आणि मग कंपन्यांचं देखील किंवा उत्पादकांचं देखील नुकसान होणार नाही. आज आपण पाहतो की यंत्राच्या साह्याने ज्या वस्तू निर्माण केलेल्या आहेत त्याच्या किमती आणि कुटीर उद्योग लघुउद्योग याच्यामधनं निर्माण झालेल्या वस्तू याच्या किमती याच्यामध्ये बरंच अंतर आहे. आता यंत्रामधून मास प्रोडक्शन होत असल्यामुळे प्रत्येक वस्तू ही सारख्याच आकाराची सारख्याच वासाची सारख्याच स्वरूपाची असते, पण त्या ठिकाणी मास प्रोडक्शन असतं. ती वस्तू प्रत्येकाला आवडेलच असं नाही, आणि त्यामुळे लघुउद्योगामध्ये ग्राहकांची आवड विचारात घेऊन जे उत्पादन होतं ते उत्पादन या ठिकाणी जास्त फलदायी आहे असं मला वाटतं. म्हणजे ग्राहकांना एका विशिष्ट आकाराचं जोडा पाहिजे असेल किंवा कपडा पाहिजे असेल तर तशा प्रकारचं उपलब्ध करून देण्याची क्षमता ही लघुउद्योगांमध्ये आहे, कुटीर उद्योगांमध्ये आहे. आणि त्यामुळे मास प्रोडक्शनमध्ये वस्तूचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर वाढतं, परंतु जर मायक्रो लेवलला किंवा सूक्ष्म पातळीवर ग्राहक खरोखर त्याच्या बाबतीत समाधानी आहेत का की त्यांना काही वेगळं हवं आहे हे पाहिलं तर ते अनेक वेळा हे समाधान नसल्याचं आपल्याला आढळून येईल. आणि मग असा प्रश्न पडतो की आपलं मुख्य ध्येय काय आहे, वस्तूचं उत्पादन खर्च कमी करणं हा आहे की ग्राहकाची आवडनिवड पूर्ण करणं हा आहे, असं त्या ठिकाणी एक द्वंद्व हे निर्माण होतं. परंतु केवळ आर्थिक दृष्टिकोनातून विचार केल्यामुळे आणि तशा स्वरूपाचा निर्णय घेतल्यामुळे आपण मास प्रोडक्शनला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतो. मग अशा वेळेला ग्राहकांच्या व्यक्तिगत आवडीनिवडी ज्या आहेत त्याच्याकडे थोडासा कानाडोळा होतो, त्या जरा दुर्लक्षित राहतात.
विद्यार्थी मित्रांनो, आपण ऐकत आहोत ऑलिगोपॉली या विषयावर डॉक्टर उमेश राजदेरकर सर यांच्याकडून मार्गदर्शन. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता की ग्राहकांनी आता ग्राहक वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये खरेदी करतात, तर ही खरेदी करताना त्यांनी नक्की कुठली काळजी घ्यावी, म्हणजे कशा पद्धतीने अनालिसिस करून एखादी वस्तू खरेदी करावी?
हा चांगला प्रश्न आहे.
हा हा.
आता ग्राहकांचे जे जबाबदार आहेत ते कोणत्याही प्रकारचे बाजारपेठ असो ही खूप मोठी जबाबदारी आहे खरं पाहिलं तर, आणि आपण त्या बाबतीत खरोखर जागृत आहोत का हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. आता जसं मी मगा म्हटलं की प्रत्यक्षामध्ये आपल्याला जो बाजार आढळून येतो तो पूर्ण स्पर्धेचा बाजार नसतो, पूर्णपणे मक्तेदारी आपल्याला आढळून येत नाही, तर अपूर्ण स्पर्धा स्वरूपाचा बाजार हा असतो. म्हणजे आज तुम्ही आम्ही जे बाजार अनुभवत आहोत त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धेचा बाजार असा नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला ग्राहकांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून त्यांचं वर्तन कसं असावं याच्याबद्दल जर काही निष्कर्ष काढायचे असेल तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये ग्राहकांना त्यांना किमतीची माहिती असते, बाजाराची माहिती असते, वस्तू एकसारखी असते, त्याच्यामुळे काही फारसं त्या ठिकाणी बघावं लागत नाही. आणि ज्या जी बाजारात किंमत आहे त्या किमतीला वस्तू खरेदी करणं एवढंच त्यांना काम उरतं. आणि दुसरं म्हणजे बाजाराचा जो लॅकून आहे किंवा जो दोष आहे तो म्हणजे वस्तू ही एकजिन्सी आणि समान असल्यामुळे ग्राहकांना त्याच्याबद्दल देखील काही म्हणजे चॉईस आपला एक्झरसाईज करता येत नाही. कोणाकडनंही वस्तू खरेदी केली तरी काही फरक पडत नाही त्यांना. त्याच्यामुळे पूर्ण स्पर्धे बाजारामध्ये ग्राहकांची जबाबदारी खूप त्या ठिकाणी सीमित आहे. केवळ खरेदी करणं एवढंच त्यांचं काम, म्हणजे यांत्रिकपणे त्या ठिकाणी तो करतो ग्राहक. आणि विक्रेत्यांना देखील वस्तू एजन्सी असल्यामुळे ग्राहकांकरता काही वेगळं करायची त्या ठिकाणी गरज पडत नाही, आणि त्याच्यामुळे यांत्रिकपणे दोघांचेही व्यवहार हे चालू असतात. आता मक्तेदारीमध्ये मक्तेदार आपल्याला जी वस्तू देत आहे ती जास्त किमतीलाच देत आहे, आणि त्या वस्तूला पर्याय नाही म्हणून नाईलाज म्हणून ग्राहक त्याच्याकडनं खरेदी करतात. आता अशा वेळेला आपल्याला वस्तूची किती गरज आहे हे ओळखून ग्राहकांनी आपलं वर्तन हे ठरवायला पाहिजे. कारण आपण वस्तूला जास्त किंमत देत आहोत आणि आपल्याजवळ जो पैसा आहे तो मर्यादित स्वरूपाचा आहे, आणि जर आपण वस्तूला जास्त किंमत देत असूनही वस्तूचा अपव्यय करत असू तर अशा वेळेला आपण आपल्या साधन सामुग्रीचाच एक प्रकारे अपव्यय करत असतो. म्हणून मक्तेदारी बाजारामध्ये ग्राहकांनी आपल्याला वस्तूची जेवढी गरज आहे तेवढीच त्या ठिकाणी ती खरेदी करणं हे अपेक्षित आहे. तशा प्रकारचं वर्तन ग्राहकांनी करणं अपेक्षित आहे. अल्पजनाधिकार बाजारपेठेमध्ये ग्राहकांची मोठी जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी म्हणजे की आता वस्तूची किंमत ही बाजारामध्ये फार त्वरेने खालीवर होत नाही, त्यामुळे आपण ज्याच्याकडून वस्तू खरेदी करायची वस्तूभेद असल्यामुळे आपल्याला आवश्यक असणारी वस्तू किंवा आपल्याला आवडणारी असणारी वस्तूचे कोणते गुणधर्म आपल्याला जाणवतात, तशा प्रकारचे गुणधर्म कोणत्या विक्रेत्याच्या वस्तूमध्ये आहेत हे ग्राहकांनी पाहणं फार आवश्यक आहे. आणि तसं जर केलं तर मग अल्पजनाधिकार बाजारपेठेमध्ये ग्राहकांना निवडीकरता वाव पण मिळू शकतो, कारण जास्त उत्पादक असतात आणि वस्तूची किंमत ही फार त्वरेनं त्या ठिकाणी खालीवर येत नाही. त्याच्यामुळे केवळ वस्तूची गुणवत्ता, तिच्यामधली व्हरायटी, तिच्यामधली विविधता आणि एकूणच वस्तूभेद हा पाहून ग्राहकांनी आपल्या वस्तू खरेदीचा निर्णय घ्यावा. आणि जसं मी म्हटलं की प्रत्यक्षामध्ये आपल्याला जी बाजारपेठ आढळून येते ही एक प्रकारे कॉम्बिनेशन आहे, आणि या कॉम्बिनेशनमध्ये आपण मगा म्हणालात की जाहिरातीद्वारे ग्राहकांना आकर्षित केलं जातं, आणि काही या जाहिराती फसव्या असल्याचंही आपल्याला आढळून येतं. म्हणजे काही काही वेळा तर एक आठवड्यात गोरा रंग मेवा वगैरे अशा अनेक आपण जाहिराती पाहतो, तर या फसव्या असतात. आणि त्यामुळे नेमका जाहिराती पाहून आपण निर्णय घ्यायचा की प्रत्यक्ष वस्तू बाजारामध्ये पाहून त्याची शहनिशा करून मग वस्तू खरेदी करायची ही ग्राहकांची मोठी जबाबदारी बनते. अनेक वेळा जाहिरातीमुळे ग्राहकांची दिशाभूल होऊन ग्राहक वस्तू खरेदी करतात आणि मग त्यांना कळतं की आपण फसवले गेलो आहोत. अशा प्रकारचे कोणतेही गुणधर्म या वस्तूमध्ये नाही, त्यामुळे प्रत्यक्षातल्या बाजारपेठेमध्ये आपल्याला ग्राहकांची जबाबदारी खूप मोठी असल्याची आढळून येते. भारतामध्ये आपण पाहिलं की ग्राहक संरक्षण कायदा आहे आणि या कायद्याची गरज याच्याच करता निर्माण झाली की अनेक विक्रेते एकाच प्रकारची वस्तू वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या स्वरूपात ग्राहकांना उपलब्ध करून देतात आणि वेगवेगळ्या किमती आकारतात. त्याच्यामुळे नेमकी किंमत किती आणि नेमकी वस्तू चांगली कोणती याच्याबद्दलची जागृती ग्राहकांमध्ये निर्माण करणं आवश्यक आहे. आपल्याकडे ISI मार्क आहे, अन्न व औषध प्रशासन देखील खाण्याच्या वस्तूंकरता एक मार्क देत असतं, पण आपण अनेक वेळा त्याच्याकडे लक्ष देत नाही. आउटडेटेड वस्तू की ज्याची एक्सपायरी डेट किंवा वापरण्याचा कालावधी संपून गेलेला आहे त्या देखील आपण बिननगदपणे खरेदी करतो, आणि मग लक्षात येतं की ग्राहकांची जागृती होणं खूप आवश्यक आहे. जर ग्राहक जागृत असतील तर त्या ठिकाणी विक्रेत्यांना चांगली गुणवत्तापूर्ण वस्तू पुरवणं ही एक त्यांची जबाबदारी ठरेल. व्यावसायिक ती त्यांची म्हणजे नैतिक जबाबदारी तर आहेच, पण ती एक त्यांचं कंपनीचं एक ते धोरण बनेल एवढी ग्राहक जागृतीला महत्व आहे. आणि त्यामुळे ग्राहक जागृत असणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. अनेक वेळा कंपन्यांचं नफ्याचं प्रमाण हे प्रचंड असतं, 30%, 35%, त्याच्यामुळे अनेक वेळा ग्राहक संघटना अशी मागणी करतात की वस्तूचं उत्पादन खर्च नेमका किती आहे हे आम्हाला कळू द्या. जर तो खर्च किती आहे हे कळालं तर नफ्याचं किती प्रचंड प्रमाण तुम्ही त्या ठिकाणी ग्राहकांकडनं आकारता आणि त्यांचं कसं शोषण करता हे त्या ठिकाणी निश्चित होईल. म्हणजे उत्पादन खर्चाचा जर विचार केला तर आपण आज ज्या वस्तूंना किमती देत आहोत की ज्या आपल्याला देणं मॉडरेट वाटतं त्या देखील खूप जास्त आहेत असं आपल्याला आढळून येईल. अनेक उत्पादनं आहेत, औषधं आहेत त्या ठिकाणी, ऑटोमोबाईल आहेत, कपडे आहेत, अशा अनेक याच्या बाबतीमध्ये आपल्याला उत्पादन खर्चाची नेमकी कल्पना नसल्यामुळे आपण जी किंमत देतो ती उत्पादन खर्चाच्या किती पट आहे हे काही आपल्याला कळत नाही आणि त्यातून जाहिरातीसारखं अस्त्र असल्यामुळे ग्राहकांचा प्रभावित करणं, त्यांना आकर्षित करणं आणि आपलीच वस्तू खरेदी करायला लावणं अशा स्वरूपाच्या प्रॅक्टिसेस हे उत्पादक करत असतात आणि म्हणून ग्राहकांनी जागरूक होणं हे फार आवश्यक आहे.
बर, धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा आपला विषय होता ऑलिगोपॉली अल्पजनाधिकार. या विषयाबद्दल आपण टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन घेतलं डॉक्टर उमेश राजदेरकर सर यांच्याकडनं. सर, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या मित्रांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद.
धन्यवाद.
मित्रांनो, हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सहाय्य होतं गिरीश गवळी यांचं, निर्मिती सहाय्य धनंजय देशमुख, तंत्रनिर्देशन होतं अभय कुलकर्णी यांचं, कार्यक्रम संयोजक होते प्रकाश सापनर आणि निवेदन होतं पीयू आरोळे यांचं. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.